नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 107 वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सामाजिक माध्यमावरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं. मराठी अस्मितेसाठी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही मोदी सहभागी होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार तसंच अर्थ आणि कामगार विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. काल त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. नोव्हेंबर महिन्याच्या 4 तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून 50 कोटीहून अधिक गणना अर्ज वितरित केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 15 कोटी 37 लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 7 कोटी 64 लाखाहून जास्त अर्ज वितरित झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू असून पुढच्या महिन्यात 4 तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील. राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातल्या 45 ITI संस्थांमध्ये हलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 8000 ITI विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गुटखा विक्री तसंच अन्न भेसळ करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. परराज्यातून गुटखा विक्रीला येत असल्याची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. मुंबई विद्यापीठानं शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलत हरित ऊर्जा वापराच्या दिशेनं आपली वाटचाल अधिक वेगवान केली आहे. अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणं, कार्बन उत्सर्जन कमी करणं आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणं या त्रिसूत्री उद्दिष्टानुसार विद्यापीठानं विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे उपपरिसर आणि कल्याण इथल्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अप्लाइड सायन्सेस या ठिकाणी यशस्वीरित्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर आता कलिना संकुलात 200 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला सुरुवात होत आहे. यासाठी कॉमेट इंडिया आणि युनायटेड वे मुंबई या दोन संस्थांसोबत मुंबई विद्यापीठानं नुकतेच सामंजस्य करार केले. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातल्या वाही गरडापार इथं शेळ्यांच्या गोठ्यात शिरून वाघानं 10 शेळ्यांची शिकार केली. वनविभागाला याची माहिती देण्यात आली असून पंचनामा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथं विश्वचषक मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अरुंधती चौधरी, प्रीती पवार, मीनाक्षी हुडा आणि नुपूर शेरॉन या भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. तर भारताचे 4 मुष्टीयोद्धे अंकुश पांगल, अभिनाश जामवाल, पवन बर्तवाल आणि जादूमणी सिंग हे अंतिम सामन्यात हरल्यामुळे भारताला 4 रौप्यपदकांवर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना भारतीय बॅडमिंटू लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यात सध्या सुरू आहे. काल या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून ही फेरी गाठली. पुरुष दुहेरीतील अव्वल मानांकन मिळालेल्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर HS प्रणय आणि किदांबी श्रीकांत यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.